प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. निर्माती गायत्री बस्ते. ऐकूया निरामय.
नमस्ते, मी डॉक्टर हुसेन बोहरी, नाशिक येथे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून काम करतोय. तर व्हिटॅमिन B12 बऱ्याच लोकांना हे माहिती आहे, कारण कुठल्या ना कुठल्या कारणामुळं डॉक्टर्स व्हिटॅमिन B12ची चाचणी आपल्याला करायला सांगतात. हा एक पाण्यात विरघळणारा असा व्हिटॅमिन असतो. तो एक कॉम्प्लेक्स असतो ज्यात व्हिटॅमिन B1, B2, B3, B6 असे बरेच व्हिटॅमिन्स असतात. प्रत्येक व्हिटॅमिनचा काही ना काही एक महत्त्वाचा रोल असतो. तर त्यात व्हिटॅमिन B12चा रोल, आपले जे DNA तयार होतात त्या ठिकाणी एक फार महत्त्वाचा रोल असतो. जे रॅपिडली ग्रोईंग सेल्स असतात त्याच्यामध्ये त्याला मॅच्युअर करण्यामध्ये व्हिटॅमिन B12चा खूप महत्त्वाचा रोल असतो. मुख्यतः आपले जे न्युरोलॉजिकल जी सिस्टीम आहे, सेन्सेशन्स कॅरी फॉरवर्ड करणं, आपले जे नसा असतात तर त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये, आपल्या तांबड्या पेशींच्या डेव्हलपमेंटमध्ये, ह्या सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन B12चा एक फार महत्त्वाचा रोल असतो. व्हिटॅमिन B12 हे मुख्यतः ॲनिमल सोर्सेसमधून मिळतो, म्हणजे मीठ, एग्स, फिश, इवन दुधात असतं. जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यात व्हिटॅमिन B12ची कमतरता असू शकते जर त्यांचा आहार खूपच जर नियंत्रित असेल तर. इवन व्हेजिटेरियन्सनी बऱ्यापैकी व्यवस्थित आहार घेतला आणि त्यांच्या आहारामध्ये दूध किंवा दुधाचे पदार्थ जर रेग्युलरली इन्क्लुडेड असले तर त्यांना व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी शक्यतो होत नाही. व्हिटॅमिन B12चं आपल्या लिव्हरमध्ये प्रचंड साठा असतो आणि तो जर व्यवस्थित असेल तर 2-3 वर्ष जरी B12 युक्त काही पदार्थ घेतला नाही गेला तरी तो पुरवला जातो लिव्हरकडून. त्यामुळं व्हिटॅमिन B12 बऱ्यापैकी साचून ठेवलं जातं आपल्या शरीरामध्ये, कारण फार महत्त्व असतं त्याला. तरीही आजकाल आम्ही व्हिटॅमिन B12ची कमतरता बऱ्याच पेशंटमध्ये बघतो. तर असं का नेमकं? तर B12 व्हिटॅमिन जे आहे त्याचे जे पचन किंवा आपण जे घेऊन ते पूर्ण आतड्यांमधून शोषून लिव्हरमध्ये साठवेपर्यंत जी प्रक्रिया आहे ती बरीच कॉम्प्लेक्स आहे. तर आपण जेव्हा व्हिटॅमिन B12 घेतो तर आपल्या थुंकीत लाळेमध्ये काही असे केमिकल्स असतात, जर प्रोटीनला ते व्हिटॅमिन B12 बाउंड असेल तर व्हिटॅमिन B12 वेगळं करतं आणि एक वेगळं प्रोटीन त्याला अटॅच होतो, त्याला आर बाइंडर प्रोटीन म्हणतात. तो आपल्या जठरामध्ये जातो, जठरमध्ये ॲसिड्सनी तो आर बाइंडर प्रोटीन जठरमध्ये आणि लहान आतडीच्या सुरुवातीच्या भागाला आर बाइंडर प्रोटीन B12 पासून वेगळा केला जातो आणि त्याला एक दुसरं प्रोटीन अटॅच केलं जातं ज्याला इंट्रिन्झिक फॅक्टर म्हणतात. इंट्रिन्झिक फॅक्टर बनवण्याचं काम जठरच असतं. तर इंट्रिन्झिक फॅक्टर जठरमधून लहान आतडीमध्ये B12 अटॅच होतं आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे हे पूर्ण 15-20 फूट लहान आतडी ट्रॅव्हल करून लहान आतडीच्या शेवटच्या भागात जातं. B12 तिथून सेपरेट केलं जातं आणि लहान आतडीचा शेवटचा भाग हे B12 शोषून घेतं. म्हणजे तोंडापासून ते लहान आतडीच्या शेवटच्या भागापर्यंत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कार्यरत पाहिजे तेव्हा जाऊन व्हिटॅमिन B12 व्यवस्थित शोषून घेतलं जातं. त्यामुळे कुठल्याही भागात प्रॉब्लेम असेल तर B12ची डिफिशियन्सी होऊ शकते. उदाहरणार्थ जठरचा प्रॉब्लेम असेल, काही लोक ॲसिडीच्या गोळ्या खूप काळ घेत असतील, ॲसिडचं प्रमाण कमी झालेलं असेल, किंवा जठरचा एखादा आजार असेल ज्याच्यामुळे इंट्रिन्झिक फॅक्टर कमी झालेलं असेल, किंवा मग स्वादुपिंडाचा आजार असेल ज्यांनी लहान आतडीमध्ये B12चं आर प्रोटीन बरोबरचं सेपरेशन होत नसेल, किंवा लिव्हरचे काही आजार असतील, किंवा लहान आतडीमध्ये बॅक्टेरियांचं प्रमाण खूप वाढलेलं असेल तर ते B12 कंझ्युम करून घेतात. तर असे अनेक आजार आहेत किंवा काही वर्म इन्फेस्टेशन्स आहेत जे B12 कंझ्युम करून घेतात. तर असे अनेक फॅक्टर्स आहेत ज्याच्यात B12ची आपल्याला शरीरात कमतरता होऊ शकते. तर B12ची डिफिशियन्सी झाल्यानंतर एकतर अशक्तपणा जाणवायला लागतो, हलकंसं असं डिप्रेशन यायला लागतं, कुठल्याही कामात लक्ष लागत नाही, भूक कमी होऊन जाते, चेहरा हलकासा निस्तेज होऊन जातो, शरीरात रक्त कमी होतं, त्याला आपण मेगालोब्लास्टिक ॲनिमिया म्हणतो, रक्ताचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं, नसांमध्ये परिणाम होतो, आपल्याला संवेदना जाणवत नाही, झोप येत नाही. तर B12 कमी होण्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर मला मेसेज ह्या टॉपिकमधनं हेच द्यायचं आहे की B12 एक अतिशय महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्याबद्दल थोडंसं मी डिटेलमध्ये तुम्हाला समजवलं की काय काय झाल्यामुळे B12 कमी होऊ शकतं. तर जर आपण प्युअर व्हेजिटेरियन आहोत तर आपण ॲटलीस्ट दूध किंवा दुधाचे पदार्थ घेतले पाहिजेत. कुठलंही ह्यातलं लक्षण जाणवत असेल, अशक्तपणा येणं किंवा मी आता काही लक्षणं तुम्हाला जे सांगितले, तर आपण स्वतःहून आपलं B12 चेक करून घेतलं पाहिजे, पोटाच्या तज्ज्ञांना एकदा भेटून त्याचं मूळ कारण जाणून घेतलं पाहिजे. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आत्ताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं, निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक, मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 247-22523. फोन नंबर पुन्हा एकदा 247-22523.